हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मोद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेऽन्नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे
श्रीराम पावस येथे झालेल्या एका आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त अमिताताई कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पावस आनंद यात्रा बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2017 तर रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2017। संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषांचे मूळ ते हे संत, अशा संतांबरोबर परात्पर सद्गुरूंच्या दर्शनाला जाण्याचे भाग्य लाभले हे खरं तर त्यांचीच कृपा आहे। परमपूजनीय स्वामीजींच्या समवेश पावसला जायचे या अतिशय आनंददायक भावनेने बुधवारी दुपारी 12:30 वाजता निघून सायंकाळी 7:30 ते 8 पर्यंत सर्वजण कधी पावसला पोहोचलो हे खरं म्हणजे समजलंच नाही। स्वामी मकरंदनाथांबरोबर जायचे याचे अपूर्व समाधान तर होतेच, पण त्याशिवाय परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे चरित्र, त्यांचे सद्गुरु आणि आपले परात्पर गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणांवर अर्पण करण्याचा सोहळा पाहावयास मिळणार याचे भाग्य लाभणार हा आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता। पावसला पोहोचल्यावर सर्वांची राहण्याची व्यवस्था माऊली माहेर आणि त्याच्या समोरील भक्तनिवासात केलेली होती। सर्व सामान खोल्यांमध्ये ठेवून नंतर भोजन झाले, त्यानंतर 10 ते 15 मिनिटे पूजनीय स्वामीजींसमवेत एकत्र बसलो। तेव्हा पूजनीय स्वामीजींनी पावसला येण्याचे प्रयोजन सांगितले। स्वामीजी म्हणाले की स्वामी माधवनाथांचे चरित्र लिहून पूर्ण झालेले आहे, ते स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीवर ठेवण्यासाठी आपण इथे आलो आहोत। उद्या सकाळी आपण स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात आरतीसाठी जाणार आहोत. त्यावेळी आरतीनंतर आपण ते चरित्र स्वरूपानंदांच्या समाधीवर अर्पण करू. कांचन आणि मृदुल, तुम्ही दोघी चरित्र घेऊन समाधीवर अर्पण करा. आपण हा कार्यक्रम अगदी साधेपणाने करणार आहोत. त्याचा कोणताही गाजावाजा न करता फक्त समाधीवर चरित्र ठेवून स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद घेणे एवढाच हेतू आहे. हे ऐकत असताना माझ्या मनात विचार आला की खरोखर साधेपणा हा गुण स्वामीजींच्या ठिकाणी किती सहजतेने विलसत आहे. अशा प्रकारे अगदी थोड्या वेळातच आपले मनोगत पूर्ण करून स्वामीजी ज्ञानोबांच्या जय जयकाराने त्यांनी आपले मनोगत संपन्न केले. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतच सर्वजण झोपी गेले. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2017. अतिशय शांत प्रसन्न तसेच परात्पर सद्गुरूंच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पावस ग्रामी सकाळी 8 वाजता सर्वजण माऊली माहेरच्या बाहेरील मोकळ्या जागेत स्वामीजींच्या समवेत ध्यानाला बसले. एका पवित्र भूमीत, आपल्या सद्गुरूंच्याही सद्गुरूंच्या भूमीत आणि प्रत्यक्ष स्वामीजींसमवेत अशा तिहेरी आनंदात ध्यानाला बसणे हा भाग्ययोग आपल्याला आपल्या वाट्याला आल्याचं त्यावेळी जाणवलं आणि शांतीचा प्रत्यय आला. 9:15 सुमारास ओंकाराने ध्यान विसर्जित झाले. स्वामी स्वरूपानंदांना सोहम ध्यानसाधना अपेक्षित होती. ती ध्यानसाधना स्वामी माधवनाथांनी स्वतः आत्मसात करून इतरांना शिकवण्यासाठी आयुष्य वेचलं. त्यांच्या पश्चातही स्वामी मकरंदनाथ जसेच्या तसे सर्व काही करत आहेत हे बघून स्वामी स्वरूपानंदांनाही एक वेगळेच समाधान लाभले असणार असेही त्यावेळी श्रद्धेच्या अंगाने वाटले. यानंतर स्वामीजींनी सद्भक्त अभिजितला एक अभंग म्हणावयास सांगितला. त्यांनी देवा तू माझी माऊली हा अभंग अत्यंत भावपूर्ण रीतीने म्हटला. त्यानंतर स्वामीजींनी उत्स्फूर्त बोलण्यास सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले की हा तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला की स्वामीजींची खूप आठवण येते. मोठ्या भाग्याने आपण स्वामीजींपाशी एकत्र आलो. त्यांनी आपल्याला जवळ केलं. आपण आनंदात राहावं अशी त्यांची इच्छा होती. पण ह्या आनंदाच्या आड काय येतं याचा आपण विचार करायला हवा. एक गोष्ट आहे की साधक विश्व जरी असलं तरी प्रकृती प्रकृतीत भिन्नता असते. सगळे साधना करणारे जरी असले तरी ही भिन्नता असतेच. त्यामुळे कधीकधी प्रकृती प्रकृतीत संघर्ष होऊ शकतो. त्यावेळी आपण ते बाजूला सारून परस्परांमधले संबंध निकोप ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकातील संबंध चांगले राहतील याची काळजी आपणच आपली घेतली पाहिजे. त्यासाठी समोर येणारी प्रकृती ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. स्वीकार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तसा अभ्यास करायला हवा तर आपण आनंदात राहू शकू. अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटं उत्स्फूर्त बोलून झाल्यावर स्वामीजींनी आता आपण समाधी मंदिरात जाणार असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात मंदिरात पोहोचलो. तेथील वातावरण खूप पवित्र होते. समाधीची मनोभावे पूजा करणारे पुजारी पाहून मन त्या पूजेत रममाण झाले. सुंदर सुगंधी फुलांची रेलचेल, तेवणारी निरांजने, समया, विठ्ठल रखुमाईंची वस्त्रालंकारांनी व फुलांनी सुशोभित केलेली पूजा यामुळे वातावरण मंगलमय झालेले होते. तेथील रिवाजाप्रमाणे आरती संपन्न झाली. आरतीच्या वेळी अधूनमधून माझे लक्ष स्वामीजींकडे जात होते. त्यांचे ते आर्तभाव पाहून आरती या शब्दाचा अर्थ माझा त्यावेळी लक्षात आला. त्याच भावात स्वरूपानंदांच्या समाधीचे सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर स्वामीजी व सौ मधुराताई यांच्याबरोबर काही साधिका हे स्वामी माधवनाथांचे रेशमी वस्त्राने आवृत्त असे लिखित चरित्र घेऊन पुन्हा गाभाऱ्यात गेले. तेथे समाधीवर चरित्र ठेवून स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद घेतले. तेथून बाहेर येताना स्वामीजींच्या चेहऱ्यावर अतिशय कृतार्थतेचे भाव होते. आपल्या सद्गुरूंची काही सेवा करायला मिळत आहे असे समाधानाचे भावही त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते. मला आठवतंय की स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचा एक कार्यक्रम आनंदीला झाला होता. त्यावेळी मार्गदर्शनपर बोलताना स्वामीजी म्हणाले होते की मला एकच कार्य करायचं आहे, ते म्हणजे माझ्या सद्गुरूंचे नाव महाराष्ट्रातील परमार्थप्रेमी मंडळींच्या घरोघरी पोचवायचे आहे. मला असे वाटते की या चरित्राच्या निमित्ताने हे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने खूप मोठी वाटचाल शक्य होत आहे असाही विचार त्यांच्या मनात त्यावेळेला असावा. स्वामी माधवनाथ यांनी स्वामी स्वरूपानंदांचे विचार जसेच्या तसे स्वीकारले आणि आचरणात आणले, म्हणूनच त्यांच्या चरित्राला एक वेगळेच महत्व आहे. आणि अशा महात्म्याचे चरित्र स्वरूपानंदांच्या चरणी अर्पण करण्यालाही वेगळेच महत्व आहे असे मला त्यावेळी वाटून गेले. या आरोग्य कार्यक्रमानंतर काही साधक मंदिरात अभंग ज्ञानेश्वरीचे वाचन करावयास बसले. थोड्या वेळाने सर्वजण पूजनीय स्वामीजींच्या बरोबर सद्भक्त श्री विजयराव देसाई यांच्याकडे गेलो. तेथे मनमोकळेपणाने गप्पा झाल्या. त्यांची मुलगी पूजा हिने एक सुंदर अभंग म्हटला. त्यांच्याकडील उत्तम आदरातिथ्याने त्यांनी पूजनीय स्वामीजी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व परिवाराची चोख व्यवस्था केली होती. त्याच दिवशी दुपारी 5:15 डोरल्याकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. साधारणपणे अर्ध्या तासात तेथे पोहोचलो. अतिशय सुसज्ज तयारी, फुलांच्या विजेच्या माळांनी सजवलेला मंडप आणि मुख्य म्हणजे स्वामीमय भारावलेले वातावरण. सद्भक्त श्री सुभाषदादा पोतकर व सौ आरतीताईंनी परमपूजनीय स्वामीजींची व सौ मधुराताईंची यथासांग पाद्यपूजा केली व त्यानंतर तेथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पूजनीय स्वामीजी आसनस्थ झाले. सद्भक्त सुभाषदादांनी सुरुवातीला सांगितले की हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, संत मंडळी घरी येतात तोच दिवाळी दसरा. या संधिकालाच्या वेळी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचे देवी लक्ष्मीसह आगमन व्हावे ही भाग्याची गोष्ट आहे. साक्षात परब्रह्मच इथे अवतरलेले आहे. स्वामी माधवनाथ म्हणायचे, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात हे तुम्हाला पुढे कळेल. आणि आता खरंच आपल्याला हे कळले आहे. स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने स्वामी माधवनाथ आपल्याला लाभले आहेत. हे वर्ष स्वामी माधवनाथांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आदिनाथांपासून चालत आलेली आपली सर्व गुरु परंपरा पावसला स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आणि स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद यांच्यापर्यंत पुण्याला विराजमान आहे. स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताई आज इथे आले आहेत हा एक देवदुर्लभ योग आला आहे. अशा सद्गुरूंना आपण मनोभावे शरण जाऊया. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, संतांचा सहवास आवडे जीवास, दुणावे उल्हास अंतर्यामी, होता संत भेटी तयांचे संगती, करणे एकांती गुजगोष्टी, भक्ती सुधारस सेवनी यथेष्ट, असावे संतुष्ट आत्मरंगी, स्वामी म्हणे मज हेची एक आस, संतांचा सहवास घडो नित्य. आपल्याला असा संतांचा सहवास नित्य घडत राहो असे मी सर्वांतर्फे सद्गुरुचरणी मागणे मागतो. या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त सौ आरतीताई व सौ विद्याताई यांनी गुरुपादुकाष्टक म्हणून केली. नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी, दयावंत कृपावंत सद्गुरु राया, अनन्य भावे शरण आलो मी पाया, भवभ्रमातुनी काढी त्वरे या दिनासी, नमस्कार करीतो तुझ्या पादुकांसी. या हृदयस्पर्शी आर्ततेने म्हटल्या गेलेल्या प्रार्थनेनंतर त्या केंद्रात नित्यनेमाने येणारे सद्भक्त डॉक्टर मयेकर आणि सौ मयेकर यांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ व पूजनीय मातोश्री मधुराताई यांना हार व शाल श्रीफल अर्पण केले. यानंतर केंद्रापूर्वीचे श्लोक, संत ज्ञानेश्वरांची आरती, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ यांच्या आरत्या म्हटल्या गेल्या. सद्भक्त सुभाषदादा म्हणाले की अशा आरत्यांमधून मिळणारा आनंद इतर कुठेही मिळणार नाही. आपल्याला हा आनंद परमार्थाची खरी केंद्र जिथे चालतात तिथेच मिळेल. 1981-82 साली मी पहिल्यांदा स्वामी माधवनाथांकडे गेलो तेव्हा ज्ञानेश्वर दर्शन हा ग्रंथ बाळासाहेब वाकडे यांच्या नावाने प्रकाशित झाला होता. त्यावेळी आमच्या अण्णांनी स्वामीजींची रेडिओवरील प्रवचने ऐकली होती. थोडी चौकशी त्यांनी करायला सांगितली आणि पुण्यात भागेश्वर निवासात आम्ही पोहोचलो. मातोश्री सरलाताई समोर आल्या. कुठून आलात असे विचारल्यावर पावस होऊन असे आम्ही म्हणताच त्या आनंदल्या. त्यांनी आम्हाला बसायला सांगितले. स्वामीजी पूजा करीत होते. पूजा झाल्यावर स्वामीजींनी आम्हाला देवघरात बोलावले. सर्वेपी सुखिन संतो सर्वे संतो निरामया हा श्लोक म्हणून त्यांनी आचमन घेतले. आम्हालाही तीर्थ व प्रसाद दिला. मग त्यांनी कुठून आलात असे विचारताच पावस होऊन असे म्हणताच क्षणी त्यांचा सद्गुरूंप्रती भाव उचंबळलेला चेहरा दिसला. आणि त्याच दिवशी स्वामीजी कायमचे मनावर भीमले. मग त्यांनी सत्यसाई निलयमला दासबोध प्रवचनासाठी या असे सांगितले. ते प्रवचन ऐकले आणि तो टर्निंग पॉइंट ठरला. मग येतच गेलो. स्वामी मकरंदनाथ इथे 2004-05 सुमारास आले तेव्हा त्यांच्या प्रेरणेतून दोरल्याला केंद्र सुरू झाले. तेव्हापासून इथे केंद्र चालू आहे. ध्यान नाम अभंग गायन गजर असे केंद्र दर गुरुवारी होते. यानंतर त्या केंद्रात नित्य नेमाने येणाऱ्या डॉक्टर मनो मयेकर यांचे मनोगत सुरू झाले. हरिओम तत्सत. इथून पुढचा भाग पुढच्या वेळेला वाचू.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा.
अर्चना अभंग म्हण. कशी वाजविली मुरली आहारे सावळ्या.
आहारे सावळ्या कैशी वाजविली मुरली. आहारे सावळ्या कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. विव्हल झाले अंतकरणी घरधंदा विसरले. कैशी वाजविली मुरली. आहारे सावळ्या कैशी वाजविली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरली नव्हे संसार केला दाणा दाणा. हृदये उनी संचरली कैशी वाजविली मुरली. आहारे सावळ्या कैशी वाजविली मुरली. तुझा मुरलीचे सुरताना विसरले देह भान, तुझा मुरलीचे सुरताना विसरले देह भान, घर सोडून धरिले रान वृंदावनी गेले कैशी वाजविली मुरली, आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली, एका जनार्दनी मणे गोविंदा पतित पावना परमानंदा, एका जनार्दनी मणे गोविंदा पतित पावना परमानंदा, तुझा नामा चामज धंदा वृत्ती तव पदी निवर्तली कैशी वाजविली मुरली, आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली, कैशी वाजविली मुरली,
वा 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 हरि हरि। ऐकणाऱ्याला आणि मुख्यतः गाणाऱ्याला ऐकणाऱ्याला भाव जर निर्माण झाला, त्यामुळे जर शब्द थांबले, कंठ अवरुद्ध झाला, गलबलून आलं, डोळ्यातून अश्रुधारा आल्या, तर सार्थक झालं असं वाटतं। सध्या विपश्यना हा प्रकार जाहिरातीवर खूप प्रसिद्धी देऊन सुरू आहे। आपल्या एका साधकास विपश्यना केंद्रातून राजयोगाप्रमाणे साधना करतो म्हणून अपमानित करून बाहेर काढले गेले तर विपश्यना म्हणजे बौद्धांप्रमाणे काय आहे असा एक प्रश्न मागच्या वेळेला विचारलेला होता। विपश्यना ही एक ध्यानाची पद्धत आहे। विपश्यना ही बौद्ध मताप्रमाणे ध्यानाची पद्धत आहे। विपश्यना हा एक प्रकारे आता सध्या माझी अशी कल्पना आहे की सरकारी पातळीवर देखील मान्य असा ध्यान प्रकार आहे। सरकारी पातळीवर मान्य असणारा ध्यान प्रकार असण्याची कारणं वेगळी आहेत, त्याच्यात आपण जाण्याचं कारण नाही। हिंदूंच्या खेरीज जे जे आहे ते टिकून धरणं किंवा त्याचा पुरस्कार करणं, त्यांना एका धारेमध्ये सांभाळून ठेवणं, असं कदाचित धोरणाचा भाग असावा किंवा त्याच्या मागे मतांचंही काही कारण असावं, त्यामुळे त्याच्यामध्ये पडायचं काही आपल्याला कारण नाही. विपश्यना म्हणजे पाहणं, खंडित करणं. आपण ध्यानामध्ये पाहतो, ते पाहणं साक्षी भावाने खंडित करणं. विपश्यना साधना प्रकार हा शांती देणारा नक्की आहे असं मी तुम्हाला सांगतो. तो बौद्ध मताप्रमाणे असल्यामुळं जो ध्यानाला बसलेला आहे, ध्यानाला याचा अर्थ डोळे मिटून आणि काय होतं ते केवळ वेगळेपणाने पाहणं, असं विपश्यना करत असताना मुख्य सूत्र असं आहे की जे पाहतो आहोत आपण किंवा जे अनुभवतो आहोत त्याला प्रतिसाद न देणं, त्याच्यापासून आपण वेगळे आहोत आणि जे असेल ते क्षणिकच असेल असं समजणं. अगदी काही जरी नाही तरी देखील ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला एखाद वेळेला असं वाटत असतं की इथं थोडं खाजवावं, डोक्याच्या तिथं मागं खाजवावं, असं करावं, पाय बदलावेत. विपश्यना साधना प्रकार असं सांगतो की इथं खाजतं आहे किंवा इथं काहीतरी करावं असं वाटतं आहे, करू नका, पहा ते जे होतंय त्याच्याकडे पहा, थोड्या वेळाने ती भावना नाहीशी होईल. सर्वं क्षणिकं क्षणिकं, जे जे अनुभवाला येईल ते क्षणिक असतं, म्हणजे आत्ता नाही तर नंतर, ते संपणारं असतं, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. किंवा तुमचं लक्ष जात असेल तर प्रतिसाद देऊ नका. मग तोच न्याय विचारांना देखील आहे. अनेक प्रकारच्या उर्मी येतात ध्यानाला बसलेला असताना, त्या उर्मींकडे दुर्लक्ष करा असं विपश्यना साधना प्रकार सांगतो. राजयोग सांगतो ते तेच आहे, त्याच्यात फारसा फरक नाही. आता त्याच्या पुढे गोष्ट जाते की सर्व जे क्षणिक असतं, म्हणजे वृत्ती क्षणिक आहे, विचार क्षणिक आहे, प्रतिसाद दिला नाही तर संपतो, असं सर्व जे क्षणिक आहे ते संपून गेल्यानंतर काहीच नाही असं प्रतीतीला यायला सुरुवात होते. काहीच नाही याचा अर्थ शून्य आहे असं प्रतीत व्हायला सुरुवात होते. एक विचार संपतो आणि पुढचा विचार अजून उठलेलाच नाही, अशा वेळेला मनच नाही. मन नाही याचा अर्थ शून्य आहे, विचार नाही याचा अर्थ शून्य आहे. एक वृत्ती संपली आणि पुढे वृत्तीच उठलेली नाही याचा अर्थ सांप्रत सध्या शून्य चालू आहे, शून्य स्थिती आहे. या ठिकाणी विपश्यना साधनेमध्ये साधना करणारा जो आहे त्यांनी ते जे शून्य आहे ते शून्य आहे हे लक्षात घेणं आणि पुढं काय याची कोणतीही वाट न पाहता, कुठलाही विचार मनात उठू न देता, जसं सर्वच क्षणिक आहे, वृत्ती जशी क्षणिक आहे, तसं शून्य काय आहे हे पाहू, म्हणून शून्याकडे देखील पाहत राहणं. राजयोगाच्या पद्धतीत देखील हेच आहे, शून्य निर्माण होईल, शून्याकडे साक्षीत्वानी पहा. आता इथं विपश्यना आणि राजयोग यांच्यामध्ये थोडा फरक निर्माण होतो. विपश्यना साधना असं सांगते की जे शून्य निर्माण होतं, शून्य आहे असं समजतं किंवा वृत्तीरहितता आहे असं लक्षात येतं, सर्वम शून्यम शून्यम, ते जे शून्य आहे त्याच्याही बुडाशी शून्यच आहे, काहीच नाहीये. म्हणजे आता जे समजणारा आहे, शून्याला लक्षात घेणारा जो आहे तोही शून्य स्वरूपच आहे. राजयोगाचा म्हणजे आपण जी साधना करतो किंवा हिंदूंमध्ये जी साधना आहे त्या साधनेप्रमाणे शून्य आहे हे समजणारा द्रष्टा हा जाणीव स्वरूप आहे आणि त्या जाणीव स्वरूप द्रष्ट्याने द्रष्टुत्व पकडून ठेवलेलं आहे म्हणून त्याला समजतं आहे की समोर शून्य आहे. मी बोलतोय ते समजतंय तुम्हाला. आणि बौद्ध प्रकारामध्ये विपश्यनेमध्ये जे शून्य आहे त्याला पाहणारा देखील कोणीच नाहीये, कारण मन शून्य झाल्यावर त्याला पाहणारा कोण असू शकेल. तर्क मावळून गेल्यानंतर तर्काला वेगळेपणाने पाहणारा कोण असू शकेल. म्हणून जो पाहणारा आहे त्याची आपल्याला ओळख नाही, म्हणून तो शून्य आहे. आत्म्याला सर्व शून्य आहे हे लक्षात येतं सर्वात शेवटी. बौद्धांप्रमाणे विपश्यनेप्रमाणे आत्म्याला सर्व शून्य आहे हे लक्षात येतं, पण आत्मा ही गोष्ट बौद्ध मानत नसल्यामुळं जो लक्षात घेणार आहे तोही शून्य आहे. आणि राजयोगाप्रमाणे आपण जे ध्यान करतो त्याप्रमाणे जो शून्य आहे त्याचा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा पाहणारा मी जाणीव स्वरूप, तो मी द्रष्टा आहे हा भाव धरून ठेवतो, त्यामुळे द्रष्टा हा देखील विचारच आहे. आणि समोरचा विचार संपला की द्रष्टा विचार देखील गळून पडतो, कारण समोर काही पाहायचंच नाहीये, काही नाहीच आहे, तर त्याला पाहणार पाहायचं काय, म्हणून आता पाहण्यासाठी काहीच उरलं नाही, म्हणून द्रष्टुत्वाचा भाव गळून पडतो. द्रष्टुत्वाचा भाव धारण ज्यांनी केलेला आहे तो मात्र शिल्लक राहतो, त्याला समजतं की सर्व शून्य झालेलं आहे. इथं फरक आहे. ज्याला समजतं की समोर काही नाहीये तो आता काही नाही त्याच्याकडे काय पाहणार, म्हणून सगळं ध्यान जाणीवेपाशी एकत्र येतं आणि त्या जाणीवेला मी आनंद स्वरूप आहे असं समजतं, मी शांत स्वरूप आहे असं समजतं, मी चित स्वरूप आहे असं समजतं, मी सत चित आनंद स्वरूप आहे असं. ती जाणीव मुळातच सच्चिदानंद स्वरूप असते, तिला स्वरूपाचा बोध होतो. ही झाली राजयोगाची किंवा हिंदू मताप्रमाणे असणारी ध्यानाची पद्धत. आणि बौद्धांप्रमाणे समोर वृत्ती नाही, तर्क नाही, मन नाही, शून्य झालेलं आहे आणि त्या शून्याला पाहणारा जो आहे तो कोणीच नाही, कारण आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी म्हणजे मन बुद्धी आणि इंद्रिय एवढ्याच आहेत, त्याच्या पलीकडचं आपल्याला काही माहीतच नाही, आपल्याला त्याचा कधी अनुभव नाही. असं असल्यामुळं सर्व शून्य आहे हा समजणारा देखील शून्य आहे. आणि इथं बौद्ध मताचा पराभव तात्विकदृष्ट्या झाला, कारण सर्व शून्य आहे हे समजणारा शून्य आहे आणि तो आत्मा, म्हणजे त्याला फार तर आत्मा म्हणा पण तो शून्य आहे, काहीच नाही, त्याला हे समजलं. तिथे शून्य आहे असं बौद्ध म्हणाले, पण शून्याच्या ठिकाणी आहे हा शब्द संभवत नाही. शून्य म्हणजेच नाही, तर शून्याला आहे कसं म्हटलं गेलं? समोर काही नाही हे समजणारा मन संपलं, बुद्धीचा तर्क संपला, विचार संपले, वृत्ती संपली, वासना संपल्या, इंद्रिय भाव संपले, देहाची भावना संपली, हे कोणाला समजलं? हे शून्याला समजलं. तिथं शून्य आहे, शून्य आहे हे म्हणणं चुकीचं आहे, कारण काही नाही त्याला शून्य म्हटलं जातं. जे नाहीये त्याला आहे कसं म्हणता येईल? म्हणून या शेवटच्या टप्प्यावर अगदी निकराच्या स्थितीमध्ये आपण जो लक्षात घेतो की सर्व संपलेलं आहे, तोही नाही कसं म्हणायचं? तोही नाही असं तर ती मूर्छा झाली. तिथं काहीच नसेल तर ती सुषुप्ती झाली अथवा मूर्छा झाली. ध्यानामध्ये तर मूर्छा संभवत नाही, सुषुप्ती संभवत नाही. ध्यानामध्ये पूर्ण जागरूकता असते आणि त्या जागरूक अवस्थेमध्ये समजतं की आता सर्व संपलेलं आहे, त्यामुळे ध्यान आता इथं आज्ञाचक्रापशी नसून जो जाणीव रूपाने आतून पाहतो त्याच्यापशी येतं आणि तो केवळ जाणीव रूपाने उपस्थित राहतो. तो आहेपणाने असतो, नाहीपणाने नसतो. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यावर या विपश्यना साधनेप्रमाणे अगदी शेवटच्या टप्प्यावर गडबड उडते. तार्किकदृष्ट्याही नाही आणि अनुभवाच्या दृष्टीने देखील नाही, पण तिथपर्यंत करायला काय हरकत आहे? आणि एवढ्या आत खोलात कोण उडी मारतोय? म्हणून मग सरकारी पातळीवर असो, वेगवेगळ्या पातळ्यांवर असो, विपश्यना साधनेला मोठा पाठिंबा मिळाला. विपश्यना साधना प्रकाराचा एक भाग असा आहे की तुम्ही तिथं गेलात तर ते त्यांना माहिती आहे की या देशातली मंडळी बहुसंख्याने मूर्तीपूजक आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या कुलदेवता आहेत, त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा आहे, मग ते सत्पुरुष असोत एखादी विचार परंपरा असो. म्हणून तिथं गेल्यावर ते असं सांगतात की तुम्ही 5 दिवसांकरता आलायत का, 5 दिवसांकरता मूर्ती विसरून जा, तुम्हाला जर सद्गुरू असतील तर त्यांचा उपदेश विसरून जा. 5 दिवसाकरता तुम्ही इथं आम्हाला अनुसरा असं ते सांगतात. आणि हे ज्यांना जमत नाही त्यांना ते तुम्हाला जमत नाहीये म्हणून तिथून तुम्ही येऊ नका असं म्हणून बाहेर काढतात. अपमानाचा प्रश्न नाहीये. जर अपमान करून कोणी कोणाला काढलं असेल तर त्या व्यक्तीचं ते हँडलिंग आहे. जी व्यक्ती ते करते, त्या शिबिरातून एखाद्याला बाहेर काढलं, ज्यांनी बाहेर काढलं त्याची ती त्रुटी कमतरता आहे. पण जर एखाद्याला जमतच नसेल 5 दिवसाकरता विसरणं अथवा 10 दिवसाकरता विसरणं, तर मग त्यांनी तिथं न थांबलेलं बरं, ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यामुळं एखाद्या संस्थेमधून असं कोणाला बाहेर काढलं म्हणून सगळी संस्था वाईट आहे असा अर्थ होत नाही. त्या तिथं जो इन्चार्ज असतो त्यांना नीट समजलं नाही असा त्याचा अर्थ, त्याला प्रेमानेही बाहेर काढता आलं असतं. कोणाला बाहेर काढलं असेल त्याला सांगता आलं असतं की तुला हे जमत नाहीये म्हणून तू बाहेर जा. पण मी असं पाहतो, माझ्या अवतीभोवती असे शेकडो लोक आहेत की जे विपश्यनेला जातात आणि वर्षातून एकदा जातात, 2 वर्षातून एकदा जातात, छान वाटतं असं म्हणतात, मग घरी आल्यावर गणपती बसवतात, नवरात्रीच्या वेळेला जे आपल्या पारंपरिक सगळं करतात, आणि मग तिथं जाऊन काय बसून बसायचं, छान आहार कमी, दिवसातून काही व्यापार उद्योग नाही, अगदी कमी 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 असं एका जागी बसून राहायचं. या एका जागी बसून राहण्याचं देखील विपश्यना साधनेला जाणाऱ्या कोणी मला असं सांगितलं की इतकं शरीर श्रमलेलं असतं आणि काही करू नका ही इतकी चांगली गोष्ट राहते की लोक झोपतात देखील तिथं. झोपून उठल्यावर परत जे दिसेल ते सर्वम क्षणिकम क्षणिकम लक्षात ठेवा म्हणजे झालं, काही फोर्स नाही काही नाही। तसं म्हटलं तर कधी कधी एक सुरतेमध्ये किंवा आपण थकलेले असू तर राजयोग म्हणजे आपण जे ध्यान करतो त्याच्यातही लोक झोपतात, झोपणं काही कधी कधी म्हणजे त्यांच्या घोरण्याचा आवाज श्वासांचा आवाज येतो, ही एक व्यक्तीची त्रुटी आहे असं असं राहतं झोपणं। म्हणून विपश्यनेचे इथं झोपतात म्हणजे काही फार मोठी गंभीर गोष्ट आहे असंही समजायचं कारण नाही। सर्वात शेवटी त्यांचा कुठंतरी त्यांचं तत्वज्ञान लंगडं पडतं अशी ही गोष्ट आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाहीये। आणि ते अशा करता लंगडं पडतं की काहीच नाहीये असं जागृत अवस्थेत होऊ शकत नाही, ते सांगत राहतात, करणारे करत राहतात, इतक्या टोकापर्यंत कोणी पोहोचतच नसल्यामुळे छान वाटतं असं म्हणतात 5 दिवस 10 दिवस। बाकी त्याच्याकरता स्पेशल रजा देखील आहेत, म्हणजे तुमच्या नेहमीच्या रजा न घेता विपश्यना म्हणून जाणार असाल तर ऍडिशनल लीव तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही जाता। हा सगळा एका विशिष्ट कोणत्या कारणाकरता आहे माहीत नाही, पण म्हणून केला जाणारा प्रकार आहे। तुम्ही अर्ज करा बरं की श्री साधकाश्रमामध्ये ध्यानाला जायचं आहे तर स्पेशल रजा द्या, तुम्हाला नाही मिळणार। विपश्यना म्हणा मिळेल, सरकारी नियमाप्रमाणे किंवा वेगवेगळ्या कॉर्पोरेशननी त्यांचे नियम केलेत त्याच्याप्रमाणे। तुम्ही एक हाउसिंग सोसायटी आहे तर तिथं FSI च्या व्यतिरिक्त थोडी जागा तुम्हाला विपश्यना केंद्र म्हणून ऍडिशनल FSI मिळतो। हा सगळा कुठेतरी हे याच्या आधीचे जे राज्यकर्ते आहेत ज्यांना कशाचंच काही पडलेलं नव्हतं, ते आपण काय करतो आहोत हेही त्यांना कळत नव्हतं। मतांकरता सगळं चाललेलं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा सरसहा आपल्या समाजामध्ये देशात कायद्यांमध्ये देखील शिरल्या, या काढणं कठीण आहे। पण विपश्यना केंद्र म्हणून जरी सुरू झाली तरी लोक काहीही करायला म्हणजे गणपती बसवायला चुकणार नाहीत, नवरात्र करायला चुकणार नाहीत। आपल्या इथलं जे पारंपरिक मन आहे ते बदलणं इतकं सोपं नाहीये असं असल्यामुळं, आणि इतका खोल कोणी उतरतही नाही असं असल्यामुळं त्याचा फार मोठा धोका आहे असं म्हणायचं काही कारण नाही। पण एका तत्वज्ञानाच्या पातळीवर आणि शेवटी या दोन मध्ये खूप फरक आहे, कारण उर्वरित जे राहतं सर्व संपल्यानंतर ते आनंद स्वरूप आहे असा प्रत्यय येतो, शांत स्वरूप आहे असा प्रत्यय येतो, ते अमर आहे असा प्रत्यय येतो, ते अमृत आहे असा प्रत्यय येतो। आणि जर काहीच प्रत्यय येत नसेल तर मग काय आहे? जे इकडचा तर पाय सोडून द्या आणि कुठे जाणार ते माहिती नाही, अशा पाण्यात तुम्ही उतरत नाही। त्यामुळे फक्त म्हणजे ते राबवणारे जे असतात त्या राबवणाऱ्यांना ते लक्षात येत नाही की कशाकरता हे न विसरणारी माणसं या कोर्समध्ये नसावीत, म्हणून कदाचित ते दांडगाईने किंवा रफ वागून एखाद्याला बाहेर काढत असतील। ती त्या त्या व्यक्तीची, हँडल करणाऱ्या व्यक्तीची ती चूक असते एवढंच, बाकी फारसं त्याच्यात अर्थ तेही चुकीचंच आहे, पण जे आहे ते आहे असं मी म्हणेन। ये अमृता अभंग म्हण।
अंतरी सन्निध राहे श्री गोविंद, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परीमति मंद पाहे चीना परीमति मंद पाहे चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद नाभीत कस्तुरी असता जवळी नाभीत कस्तुरी असता जवळी हिंडे रानो माळी मृग जैसा हिंडे रानो माळी मृग जैसा अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद विषयांचा छंद घेवोनी आवाया विषयांचा छंद घेवोनी आवाया आनंद सेवाया धावत से आनंद सेवाया धावत से अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद स्वामी म्हणे मोहे झाला से आंधळा स्वामी म्हणे मोहे झाला से आंधळा स्वानंद सोहळा भोगी चीना स्वानंद सोहळा भोगी चीना स्वानंद सोहळा भोगी चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परीमति मंद पाहे चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद अंतरी सन्निध राहे श्री गोविंद राहे श्री गोविंद
हरि 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 सच्चिदानंद तनु म्हणजे आत्मा प्रत्येक अंग प्रत्यंगाहून वेगळा आणि सच्चित आनंद स्वरूप आहे असा आहे का? सच्चिदानंद तनु ही भूमिका असणारी अनुषंगिक साधना सांगता येईल का असा प्रश्न आहे. वेदांताचा अंतिम सिद्धांत असा आहे यावत घटः अपि मृण्मयः तावत् देहः अपि चिन्मयः. घट जसा अंतर्बाह्य मृत्तिका असतो, मृत्तिकेशिवाय घटामध्ये काहीही नसतं, तशाच प्रकारे देह देखील चित स्वरूप आहे, चिन्मय आहे, हा अंतिम सिद्धांत आहे. हा अंतिम सिद्धांत अशा करता म्हटलेला आहे की त्याच्या आधी काही प्रत्यय येणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जड असणारं मन हे नाहीसं होणं, जड असलेल्या मनामध्येच विषय असतात, इंद्रिय भाव असतात, जगत असतं, ते मन नाहीसं होणं गरजेचं असतं. मनोलय आणि मनोनाश असे दोन शब्द आहेत. ध्यानामध्ये क्षण क्षण मनाचा लय होतो, मनोनाश नाही. मनाचा लय होतो त्यावेळेला क्षण क्षण ब्रह्मतेची प्रचिती येते, क्षणैक येते. क्षणैक अद्वयानंदानुभूती देतसे शांती साधकासी, असं स्वरूपानंद म्हणतात. अतिशय क्षणभर जसं मन नाहीसं होतं तितक्याच वेळापुरती क्षणैक ब्रह्मतेची प्राप्ती साधकाला होते. याचा अर्थ जडत्व जातं मनाचं, आणि मन आणि देह हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं जो दृश्य देह आहे त्याचं शेवटचं टोक मन आहे, अदृश्य. आणि अदृश्य मनाचं दृश्य टोक म्हणजे देह आहे. जेव्हा मन जातं तेव्हा देहभाव जातो, आणि तेव्हा क्षण मात्र ब्रह्मतेचा अनुभव असा साधक घेतो. कालांतराने नेहमी मनोलय होत असताना आणि मनोलयाच्या पाठोपाठ ब्रह्मतेची भावना स्फुरत असताना कालांतराने मनोनाश होतो. मनोनाश याचा अर्थ ज्या मनामध्ये विकार आहेत, मत्सर आहे, द्वेष आहे, दंभ आहे, नाना प्रकारचे दुर्गुण आहेत, त्या दुर्गुणांना मन विसरतं, मनोनाश होतो याचा अर्थ. आणि भगवंत ज्या मनाला आपली विभूती समजतात तसं परमात्म्याशी तदाकार होणारं मन त्याला प्राप्त होतं, त्याला मनोनाश असं म्हटलेलं आहे. मनोनाश म्हणजे निर्मनस्क अवस्था नाही, ती ध्यानात थोडा वेळ येते, पण मनोनाश म्हणजे मन दुर्गुणांना सोडून देणं आणि त्याऐवजी मनामध्ये देखील बोध राहणं, कायम राहणं किंवा जास्तीत जास्त काळ राहणं असं होतं. असं जेव्हा होतं तेव्हा त्याची दृष्टी बदलते, त्या व्यक्तीची जगताकडे पाहण्याची दृष्टी बदलते. जगतामध्ये स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, अडाणी विद्वान अशा प्रकारच्या द्वंद्वांनी तो जो पाहत असतो त्याच्याऐवजी त्याची दृष्टी बदलून तो जगतामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे अशा तऱ्हेने सर्वांकडे पाहतो. प्रकृती बाजूला सारून प्रकृतीच्या आत नटलेला परमात्मा प्रभू त्याला तो पाहायला सुरुवात करतो. आणि हे पाहणं देखील थोड्या वेळापुरतं असतं, जेवढा वेळ त्याचा असा भाव असतो तोपर्यंत तोही वारंवार प्रकृतीवर येतो, पण पुढे त्याचं वारंवार प्रकृतीवर येणं कमी होतं आणि तो जास्त वेळ तुलनेने जगताकडे, जगत परमात्मा आहे अशा भावाने पाहायला लागतो. आणि कालांतराने त्याची ही दृष्टी अतिविकसित पावते. अशा वेळेला ध्यानामध्ये जसं मनरहितता झाल्यामुळं, मनाचा लय झाल्यामुळं ब्रह्मतेची प्राप्ती त्याला लाभलेली असते, तसं व्यवहारामध्ये देखील किंवा जागृत अवस्थेमध्ये देखील त्याला बाहेर सर्वत्र परमात्मा जेवढा वेळ त्याच्या प्रतीतीला येतो तेवढ्या वेळ अर्थात विकार हद्दपार झालेले असतात, विकार नाहीसे झालेले असतात। आणि असं कित्येक काळ झाल्यामुळं त्याच्या इंद्रियांवर देखील त्याचा अनुकूल परिणाम होतो, त्याचे डोळे बदलतात। स्वामीजी म्हणत असत की फेस इज अन इंडेक्स असं म्हणत असत, की सत्पुरुषांचे डोळे पहा असं ते म्हणायचे। त्यांना श्रीधर स्वामी महाराजांचा एक फोटो फार आवडायचा, की श्रीधर स्वामी महाराजांनी एका गायीच्या वासराला असं कवेत घेतलेलं आहे आणि त्या वासराचे डोळे आणि स्वामीजींचे डोळे हे दोन्ही अगदी एकसारखे निरागस असे, तो त्यांना फार आवडायचा फोटो। गुरु नानकांचा एक फोटो त्यांना फार आवडायचा, नानक असे नमस्कार करत आहेत, त्यांची दृष्टी खाली झुकलेली आहे, नम्र झालेले आहेत आणि अर्धवट मिटलेल्या डोळ्यामध्ये जो भाव आहे तो अतिशय पवित्र भाव आहे। डोळे बदलतात, वाणी बदलते, विचार बदलतो, स्पर्श बदलतो। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे असं म्हटलेलं आहे, त्यांच्या स्पर्शाने जणू परमात्म्याचा स्पर्श झाला असं वाटावं, आपण पवित्र झालो, आपल्याला पुण्य लाभलं असं वाटावं, असं त्यांचा स्पर्श होऊन जातो। याचं कारण ते समत्वानी, आत जसे चैतन्य मात्र परमात्मा आहेत तसं बाहेर देखील सर्वत्र चैतन्य मात्र परमात्मा पाहत आहेत, त्या पुरुषाचा स्पर्श त्याला विकाराचा यत्किंचितही लवलेश नसतो, असं असल्यामुळं त्याच्या स्पर्शाचंही आकर्षण निर्माण होतं। पुढे पुढे हा भाव त्यांच्या देहामध्ये इतका टिकून राहतो की त्यांच्या केवळ अस्तित्वातूनच शांती पाझरायला सुरुवात होते, समाधान पाझरायला सुरुवात होतो, आनंद मोद निर्माण होतो, यापैकी कोणताही एखादा भाव असा सर्वांना जाणवायला लागतो। आत असलेला बोध हा देहातून बाहेर पडतो। सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, देहाच्या बाहेर येऊन अंगोपांगातून सद्भाव व्यक्त व्हायला सुरुवात होते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे। स्फटिकाचं घर आहे, चारही भिंती छत सगळं स्फटिकाचं आहे, तिथं लावलेला दिवा हा जसा भिंतीचा काहीच अडथळा नाही, मध्ये भिंत जणू नाहीच, तो दिवा जसा स्पष्ट दृग्गोचर व्हावा। आपल्या घरात लावलेला दिवा भिंतींमुळे बाहेर दिसणार देखील नाही, तर स्फटिकामध्ये लावलेला दिवा हा जसा बाहेर जसाच्या तसा दिसावा, तसे आत असणारे सद्भाव बाहेर जसेच्या तसे फाकतात, इंद्रियांची काहीच अडचण नाही, तेव्हा त्याची काया देखील सच्चिदानंद होऊन जाते। ही अतिशय मोठी स्थिती आहे, दुर्मिळ अंतिम स्थिती आहे। एकदा गोंदवलेकर महाराजांचं असं सांगतात की त्यांनी कोणाला सांगितलं माझ्या छातीला कान लाव, तर श्रीराम जयराम जय जयराम असं ऐकू येत होतं। मी त्यांच्या चरित्रात वाचलं, ते म्हणाले माझ्या पोटरीला कान लाव, तर तिथूनही नाम ऐकू येत होतं। याला सच्चिदानंद तनू असं म्हणतात। याची आनुषंगिक साधना घेता येणार नाही। खूप गोष्टी ओलांडून जेव्हा पुढे जावं तेव्हा अशी सच्चिदानंद तनू त्याचा प्रत्यय त्या व्यक्तीच्या अवतीभोवती असणाऱ्यांना यायला सुरुवात होते. याचं कारण हे असं आहे की परमात्म्यापासून जे अक्षर ब्रह्मापासून दोन गोष्टी झाल्या, एक म्हणजे जाणीव स्वरूप. अक्षर ब्रह्माचाच भाग पण जीवदशेला आला आणि अक्षर ब्रह्मापासून त्रिगुण झाले, त्रिगुणांपासून पंचभूत झाली, पंचभूतात्मक कर्म निर्माण झाली, पर्जन्यादीपासून भूतमात्र निर्माण झाली, देह निर्माण झाले. हे देह देखील अक्षर ब्रह्मापासूनच निर्माण झाले आणि जीवभाव देखील अक्षर ब्रह्मापासूनच आलेला आहे अबोधात्मक. असं असल्यामुळं ज्याला आपण जड समजतो तेही खरं म्हणजे चेतनच आहे. आज विज्ञान देखील तेच म्हणतं. जड नावाचा कोणताच पदार्थ नाहीये. सर्वात अखेरीला ते चैतन्यच आहे. त्या चैतन्याचा बोध जसा आत असणाऱ्या जीवभावाला झाला, अक्षर ब्रह्म मी आहे असं त्याच्या लक्षात आलं, तसं त्याच्या कायेला देखील लक्षात येणं, त्याच्या शरीराला देहाला देखील लक्षात येणं असं होणं शक्य आहे. सच्चिदानंद तनू म्हणजे आत्मा अंग प्रत्यंगाहून वेगळा, अंग प्रत्यंगाहून वेगळा नव्हे, अंग प्रत्यंगच सच्चिदानंद आहे असं अंग प्रत्यंगाला बोध होणं आणि सच्चित आनंद स्वरूप आहे असं होतं असं होतं याची अनुषंगिक साधना सांगता येणार नाही. अनुषंगिक साधनेच्या हे पलीकडचं आहे. मग झालंच म्हणजे एका बैठकीतच माझंही काम झालं आणि तुमचंही काम झालं. सोपंच आहे की अर्धा पाऊण तासात एक तासात तुम्ही ब्रह्महून उठाल आणि सच्चिदानंद तनू घेऊन निघून जाल. तसं होणार नाही. याच्याकरता प्रयत्न खूप करावे लागतील, खूप करावे लागतात आणि तसे आपण करूया असं मी म्हणतो. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.